कोविड-19 रॅपिड टेस्ट किट वापरताना परीक्षण करायच्या आधी तुम्ही किट, नमुना, बफर आणि कंट्रोल्स यांना सामान्य तापमानापर्यंत येऊ द्या. किटचा वापर तुम्ही किट सीलबंद पाऊचमधून बाहेर काढल्यानंतर 1 तासाच्या आत करणे आवश्यक आहे. किट एका स्वच्छ आणि समतल पृष्ठभागावर ठेवा. एका ड्रॉपर किंवा सूक्ष्म नळीतून साधारण 10 मायक्रोलिटर नमुना स्पेसिमेन वेलमध्ये टाका. यानंतर बफरचे 2 थेंब म्हणजे साधारण 80 मायक्रोलिटर बफर वेलमध्ये टाका. टाइमर सुरू करा आणि 10 मिनिटांनी परिणाम तपासा. परिणामांची तपासणी 20 मिनिटांनंतर करू नका. ते अविश्वसनीय असतील आणि कदाचित अमान्य असतील.